आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासह त्यांचे तीन सहकारी सुखरूप पृथ्वीवर दाखल। देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव। गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांची शिक्षा आणि दंडाची रक्कम वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळ 5,000 अतिरिक्त गाड्या सोडणार। आणि राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढला, आजही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि एक्झियम 4 मोहिमेतले त्यांचे तीन सहकारी काल सुखरूप पृथ्वीवर परतले। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून त्यांना घेऊन निघालेलं स्पेस एक्सचं ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियात पॅसिफिक महासागरात उतरलं। हे अंतराळवीर आता पृथ्वीवरच्या वातावरणाशी जुळवून घेण्याकरता 7 दिवस विलगीकरणात राहणार आहेत। 18 दिवसांच्या अंतराळ मुक्कामात शुक्ला यांनी भारतासाठी 7 वेगवेगळे प्रयोग केले आहेत। एक्झियम 4 मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून पृथ्वीवर परतल्यानंतर काल देशभरातून शुभांशु शुक्ला यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रुप कॅप्टन शुक्ला यांचं समाज माध्यमावरून अभिनंदन केलं। ही मोहीम भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीतील मैलाचा दगड ठरली आहे, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत केलं। शुक्ला यांची कामगिरी देशाच्या गगनयान मोहिमेतील पुढचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। अंतराळ स्थानकात गेलेल्या भारताच्या सुपुत्राचं पृथ्वीवर यशस्वी पुनरागमन ही अभूतपूर्व घटना असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली आहे। ग्रुप कॅप्टन शुक्ला 17 ऑगस्टच्या सुमारास मायदेशी परतण्याची शक्यता असल्याचं त्यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी बोलताना ते म्हणाले,
भारत माँ का एक पुत्र आज कामयाबी से लौटा है, एक ऐसे प्रयोग से, एक ऐसी यात्रा से जिसमें बहुत सारे ऐसे एक्सपेरिमेंट्स किए गए जो पहले कभी ना किए गए थे, लेकिन जिनका समस्त मानव जाति के लिए महत्व रहेगा। आज वास्तव में विश्व बंधु के रूप में शुभांशु ने हमारी तर्जुमानी करते हुए वो काम वहां अंजाम दिया है और ये कह सकते हैं कि अंतरिक्ष में एक स्थायी स्थान भारत को आज स्थापित करने का अवसर भी रहा, सफलता भी रही।
शुभांशु शुक्ला सुखरूप पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी लखनौ इथं आनंदोत्सव साजरा केला। देशभरात अनेक ठिकाणीही या घटनेबद्दल जल्लोष करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही समाज माध्यमावर शुभेच्छा संदेश दिले। एक्झियम 4 या यशस्वी मोहिमेमुळे भारतीयांचा अवकाश संशोधन क्षेत्रातला आत्मविश्वास दुणावला असून भारतीय तरुणांसाठी ही मोहीम प्रेरणादायी ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातली शिक्षा आणि दंडाची रक्कम वाढवली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं। आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात संबंधित आरोपी कंपनीची मालमत्ता शोधणं, त्यांचं मूल्यांकन करून खटल्याचा जलद निपटारा करण्यात पोलिसांना मदत करण्यासाठी राज्य सरकार विशेष व्यवस्था निर्माण करेल, असंही ते म्हणाले। राज्यातली प्रधानमंत्री आवास योजनेची प्रतीक्षा यादी संपली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली। यावर्षी केंद्र सरकारनं देशात सर्वाधिक 30 लाख घरं महाराष्ट्राला मंजूर केली असून त्यातल्या 20 लाख घरांसाठी निधी दिला आहे, असंही ते म्हणाले। अनधिकृत कत्तलखाने असतात कामा नये, अशी शासनाची भूमिका आहे। अशा कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देऊ, असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेत दिलं। भविष्यात महानगरपालिकेच्या अधिकृत कत्तलखान्यातच कत्तल करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली। देशातील अनेक राज्यांमध्ये 1 रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्यामुळे राज्यातही ही पीक विमा योजना बंद आहे। आता नवीन पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे, अशी माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल विधान परिषदेत दिली। ते म्हणाले,
नवीन पीक विमा योजना लागू केली आहे आणि अशा प्रकारची पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता रिलीफ या ठिकाणी आम्ही देतोय। फार कमी रकमेमध्ये, म्हणजे 2% खरीपामध्ये, 1.5% रब्बीमध्ये आणि नगदी पिकामध्ये आपण 5% या ठिकाणी आकारणी करतोय पीक विम्याची, आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना वेळेवर आणि उत्कृष्टपणे विमा योजना सुटसुटीत घेता येईल, असा विचार राज्य शासनाने केलेला आहे आणि उर्वरित रक्कम ही भांडवली खर्चासाठी आम्ही गुंतवणार आहोत।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। आगामी गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळानं यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5,000 अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या गाड्यांच्या आरक्षणासाठीची सुविधा एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसंच बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या ऍपद्वारे उपलब्ध होणार आहे. गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक आणि बस थांब्यांवर कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार असून कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची काल निवड करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर महत्वाच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. अनिल देशमुख यांनी शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी शिंदे यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक जिल्हा एक उत्पादन 2024 अंतर्गत महाराष्ट्रानं चमकदार कामगिरी केली असून राज्याला अ श्रेणीतील सुवर्णपदक प्राप्त झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्याला हापूस आंब्यासाठी कृषी क्षेत्रातील अ श्रेणी अंतर्गत प्रथम स्थान मिळालं आहे. नागपूरच्या संत्र्यांनी द्वितीय स्थान, अमरावती जिल्ह्यानं मंदारीन संत्र्यासाठी तृतीय स्थान प्राप्त केलं तर नाशिक जिल्ह्यानं द्राक्ष आणि मनुक्यांसाठी विशेष उल्लेख पुरस्कार मिळवला. अकोला जिल्ह्यानं गैर कृषी क्षेत्रातील श्रेणीतील ब श्रेणी अंतर्गत कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेख पुरस्कार प्राप्त केला आहे. इटलीतील मिलान इथं काही दिवसांपूर्वी झालेल्या एका फॅशन शोमध्ये प्राडा या फॅशन ब्रँडनं कोल्हापुरी चपलेला ओपन टी लेदर सँडल असं संबोधित केलं होतं. या विधानावर कोल्हापुरातील माध्यमं, कारागीर यांच्यासह देशातील फॅशन तज्ज्ञ, चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि काही राजकीय नेत्यांनी टीका केली होती. यासंदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं प्राडाशी पत्रव्यवहार केल्यानंतर प्राडानं ती कोल्हापुरी चप्पल असल्याचंच मान्य केलं. लोकमान्य टिळक यांचे पणतू, केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ दीपक टिळक यांचं आज पहाटे 4:15 सुमारास पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव सकाळी 8 ते 11 या वेळेत नारायणपेठेतील केसरी वाड्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्याच्या विविध भागात काल जोरदार पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं जोर धरला असून खेडमधली जगबुडी, संगमेश्वरमधली शास्त्री आणि राजापुरातील कोदवली या 3 नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत. खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात काल दरड कोसळली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातल्या सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सावंतवाडी तालुक्यात आंबेगाव इथं पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातही आंबा, कुंडलिका, सावित्री नदीनं धोका पातळी ओलांडल्यानं नागोठणे, रोहा आणि महाड परिसरात पूरस्थिती आहे. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग 15 ऑगस्टपर्यंत बंद केला आहे. पुणे आणि परिसरातही काल सकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण समूहातील 6 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून कालपासून विसर्ग सुरू आहे तर सांगलीतील वारणा धरणातून होणारा विसर्ग वाढवण्यात आल्यानं वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरातही 2 दिवस पावसानं जोर धरला असून काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 8 फुटानं वाढली आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासह त्यांचे 3 सहकारी सुखरूप पृथ्वीवर दाखल, देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांची शिक्षा आणि दंडाची रक्कम वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळ 5,000 अतिरिक्त गाड्या सोडणार आणि राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढला, आजही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.